आसाम चरवा। पूजा बेटी कहाँ बाड़ी? पूजा बेटी, पूजा बात ना करी है आ? पूजा के पूजा कह दे ना बात करी है तो मिठाई ना भेजे, ठीक ना? कह दे चॉकलेट ना भेजे, उनके खाली बाबू के भेजे। मूँगफली खाती है, कह दे पापा मांगा तेरे दे दे। हाँ दिन भर खेली तो करेगा थोड़ी मिठाई जी। तो उम्मीद बेटा, ए बेटा कहाँ रो तर रो के हमको सुनाओ तेरे का। कि पापा जल्दी आओ ना, रो के हमको सुनाओ तेरे। चल ठीक बात, तब रखा तेन को। ओ छोटा बच्चा रो रहा है।
मेरा नाम नागेंद्र सिंह है, ग्राम पोस्ट कोयली, जिला सिवान बिहार। मैं इंडिया से दुबई में सन 2008 में आया, इधर कारपेंटर का काम करता है। मेरा परिवार में मेरे माँ जी है, पिताजी है, मेरा शादी हो गया है, दो बच्चे हैं। अभी इधर से पैसा के जो कमाते हैं घर भेजते हैं, मेरा बच्चा अच्छा से पढ़े, कोई अधिकारी बने, पैसा कमाएंगे तभी तो होगा।
Lena's been going to ballet class for the last 3 months, and we only sent her because she was so keen on it, and I want to try as much as I can with her just to see what she likes.
I'm Nafisa. I'm 34 years old. I'm an Indian. I've lived in Dubai for the past 18 years. At the moment, I'm a stay-at-home mum. I've been one for 4 years, which is how old my daughter is. Before that, I was working in Emirates as a cabin crew. And I was there for 6.5 years and thoroughly enjoyed it.
The Chai Biscuit Show with Pallavi and Sufi.
Exactly. We've got a very special guest in the studios with us, Mr. Sanjay Manchanda, the CEO of Nakheel Properties. Mr. Sanjay Manchanda, good morning to you.
Good morning.
How does your normal day start?
Sir, I wake up at 5 o'clock. अपनी जॉब पे चला जाता हूँ, 7:30-8 बजे तक दफ्तर आ जाता हूँ। उसके बाद दफ्तर के जितने काम होते हैं, मैं तो ज़्यादातर आज जिसे कहते हैं ना आप अंग्रेजी में वर्कहॉलिक हूँ।
वाओ, आज चलिए आपको हम रेडियो हॉलिक बना देते हैं।
We kind of did what we had to do in 5 minutes,
period of about 3 years. My name is Sanjay Manchanda. I'm the CEO of Nakheel PGSC, a major real estate developer in Dubai. I am from India, New Delhi, and I'm 53 years old. That I came to Dubai with the idea of being there for about 2 to 3 years. Here I am, still continuing. I came in 87 and today is 2015.
ഇവിടുത്തെ ഭക്ഷണം എല്ലാവർക്കും ഇഷ്ടമാണ്. നമ്മൾ ഒന്നാമതും നല്ലത് മാത്രം ഉപയോഗിച്ചിട്ട് ഉപയോഗിക്കുന്ന സ്ഥലങ്ങൾ, ഫ്രഷ് സാധനം മാത്രമേ ഉപയോഗിക്കുകയുള്ളൂ. അത് അധികം നാട്ടിൽ നിന്ന് വരുന്ന സാധനങ്ങളാണ്. നമ്മൾ മലബാർ സ്റ്റൈലിലുള്ള, നമ്മളെ വീട്ടിലെ സ്റ്റൈലിലുള്ള ഭക്ഷണമാണ് അധികം നമ്മൾ ഉണ്ടാക്കാറ്.
എൻ്റെ പേര് ബിജു ആണ്. ഞാൻ വർക്ക് ചെയ്യുന്നത് കാലിക്കറ്റ് പേരങ്ങളിലാണ്. ഞാൻ 9 വർഷമായി ദുബായിൽ വന്നിട്ട്. ഇപ്പോൾ എനിക്ക് 33 വയസ്സായി.
ഇപ്പം ഇവിടെ മേൻഷിപ്പായിട്ട് 7 വർഷമായി. ഇപ്പം ഫാമിലി ആയിട്ട് ഇവിടെ സുഖമായിട്ട് ജീവിക്കുന്നു. കേരളത്തിൽ ജീവിക്കുന്ന പോലെ തന്നെ ദുബായിലും ജീവിക്കുന്നു.